समस्त कर्वेनगर व परिसरातील नागरिकांना आग्रहाचे निमंत्रण. शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित पुण्यनगरीमध्ये प्रथमच परमपूज्य श्रद्धेय अनिरुद्धाचार्य महाराज यांच्या पावन वाणीतून सत्संग की गंगा साकारत आहे. आज सायंकाळी ठीक 5 वाजता स्थळ महालक्ष्मी लॉन्स कर्वेनगर पुणे. भक्ती संस्कार आणि अध्यात्माच्या या पवित्र प्रवाहात सहभागी होऊन आपले जीवन धन्य करण्याची संधी अवश्य साधा. निमंत्रक प्रतीक्षा विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर.